गवळ्याची पोर म्हणजे गवळण. मथुरेमध्ये कान्हानं या गवळणींना आपल्या द्वाडपणानं अक्षरशः नकोसं करून टाकलं होतं. आजूबाजूला आपले सवंगडी जमून पाणवठ्याकडे जाणाऱ्या त्या गवळणींना छेडणं, शिळ घालणं, राधेचा रस्ता अडवणं, अहो एवढंच काय, पण तिचा पदर पकडण्यापर्यंत सुद्धा याची मजल गेली होती. नाही, गवळणींनी तक्रार केली पण त्यातही लटकेपणा होता. कारण कृष्णाच्या या द्वाडपणामागे असलेलं परमेश्वराचं मोहक रूप त्यांना पदोपदी जाणवत होतं. म्हणूनच त्या श्रीहरीच्या चरणांना आपल्या कवेत घेणं या गवळणींनी पसंत केलं. त्याची तिरकी नजर मात्र त्यांना सातत्यानं त्रास देत होती. एखादं लहान मूल हळूहळू बाळसं धरायला लागल्यानंतर लोकांची त्याला दृष्ट लागायला नको म्हणून आई जसं त्याला गालबोट लावते, तसंच राधेनं केलं. कृष्णाच्या तिरक्या नजरेपासून वाचण्यासाठी तिने तर चक्क चंद्रकळा धारण केली. का खोटं वाटतं हे? अहो हे तिच्याच तोंडून ऐका.